과정이 그리고 신앙 교훈 특히 지화가 없는데 아까 내가 그리고 지화에 대해 이 지배 대체만에 벗어 대학 아무라가를 받을라래라 क्या बदल है तो कि आता ते मन आता ते इंद्रिय कि कृष्ण भक्ति करे उन्मुख झालेली
चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये त्यांचे एक अतिशय निकटचे पार्षद सार्वभौम भट्टाचार्य यांची खूप इच्छा होती की त्यांनी आपल्या घरी यावं. ते दिवशी महाप्रभूंनी सन्मानपूर्वक त्या निमंत्रणाला होकार दिला आणि त्यांनी पाहिलं तर इतकी मोठी एक रास सजून ठेवली आहे. अनेक 50-60 प्रकारची व्यंजनं. तर म्हणाले मी संन्यासी आहे, काय शक्य नाही मला खाणं एवढं सर्व. दुसरा मला प्रश्न असा की हे तुम्ही केलं तरी कसं एवढं. त्यामुळे काय खरं दोघांनीच केलेलं होतं, सर्वम प्रभू सर्वम भट्टाचार्य त्यांची पत्नी. ते म्हणले की एकदा एका व्यक्तीविषयी प्रेम आलं की मग त्याच्यामुळे संकट नक्की मग त्यांचा आशय असा होता की कमीच केलंय मी, जास्त केलंच नाही काही. अरे तुम्ही जगन्नाथ म्हणून जिथे रोज 56 भोग खाताय काय एवढं लहानच आहे. तर ही त्यांची इतकी प्रेमाची भावना. परंतु त्यांच्या घरामध्ये एक असा माणूस होता, त्यांच्या मुलीचा नवरा अमोघ नव्हते. त्याला मात्र वाटलं की उगाच एका संन्याशाला उगाच आपण खूप लाड करतो त्याचे. आपण सर्व भट्टाचार्यांनी मुद्दाम महाप्रभूंची सेवा चालू असताना स्वतःचे दरोदर उभे होते की हा आला ना अनुगत काहीतरी बोलेल तर सगळा तो रसाचा रसाभास करेल. नेमका त्यात तो आला आणि सगळं पाहून वा काय सरंजाम आणि हे संन्यासी म्हणवायचे आणि हे विरक्ती हे वैरागी यांचं जीव नियंत्रण आणि पहा केवढी जीवा लुप्त दाखवते या ठिकाणी. आणि तो हे बोलणार तर महाप्रभूंनी एवढा काही राग दाखवला नाही. महाप्रभू तर भगवंत तो अद्वय, त्याने या जगातील स्तुती किंवा निंदा काही त्याचा हे होत नाही. परंतु अमोघाचं हे वर्तन पाहून सर्व भट्टाचार्य इतके रागावले की त्याला बायकोला म्हणाले, त्याच्या मुलीचं नाव शाठी होतं, ती म्हणाली ही शाठी विधवा झाली तरी चालेल. म्हणजे आता याचा मी कपाळ मुक्त करतो आता या चाटुक्याने. आणि ते घेऊन त्याला मारायला धावले, तो कसा आपला निसटला त्यामुळे वाचला त्या दिवशी, नाहीतर काय तो जिवंत राहिला नसता. पण नंतर त्याला कॉलेरा झाला. त्याला मराठीत काय म्हणतात, पटकी, क्षय म्हणजे ट्युबरक्युलोसिस, पटकी पटकीचा रोग. त्यापेक्षा कॉलेराच बरं आहे. तसं एका माणसाला सांगितलं तुमच्याकडे बाकी काय आहे, आम्ही सांगलं हे आमच्याकडे श्रीकृष्णाची छायाचित्र आहेत. म्हणजे काय फोटो म्हणा की छायाचित्र काय. लोकांना ते मराठी वाटतं की फोटो म्हणा की मग ते समजतं की आम्हाला असो आपण काय एवढे भाषाभिमानी नाही होत. तर त्याला कॉलेरा झाला. त्याचा कॉलेरा पाहून सारव मर्यादा म्हणाले बरं झालं, नुसती खोड मोडली नाही तर काय रे तू महाप्रभूंसारख्या उज्ज्वल आणि इतक्या उज्ज्वल चरित्र असलेला आणि इतका कृपाळू व्यक्ती जो आहे ते म्हणजे साक्षात तू तर समजणार करायचं की तो ते भगवंत आहेत म्हणून. पण नंतर बाकी वर्तन तरी पहा, आम्ही त्यांना प्रेमाने देतोय आणि तू ब्राह्मण घराण्यातला तू मेलास तर बरं होईल. पण महाप्रभू अतिशय कनवाळू. महाप्रभू गेले त्याच्याकडे, त्याने प्रेमानंदाचा हात असाच घेतला. अरे अमोग काय तुझं हे, कशाला तुझ्यावरती ही अवस्था ओढून घेतलीस. आता मात्र त्या रोगामुळे जर्जर झालेलं शरीर, त्याला थोडीशी उपरती आली होती की मी चुकलो, तर मला क्षमा करा, मला खरंच समजलं नाही मी काय एवढी अपराधी भावना काय आली माझ्यामध्ये. परंतु आता माझ्याकडे उपाय काय आहे, ते म्हणजे एकच उपाय आहे, ज्या मुखातून इतरांची निंदा एवढी पाझरते अशी अगदी गंगेसारखी, एक म्हणजे निंदा करायची म्हटली की मग ते नॉन स्टॉप जीवा चालत असते, पण गोळा म्हटलं की स्तुती करा. नाही होत ते. त्यामुळे एका अर्थाने आपण सगळं आपण रोज आपण गुरुंची गुरुंचं स्थापन करतो. एक लक्षात ठेवा, श्री प्रभुपादांनी का म्हणून मंगलात दिलं पण गुरुपूजा म्हणजे गुरुंच गुरुअष्टक ठेवलंय, त्यानंतर गुरुपूजा ठेवली आहे. की हे कलियुग आहे, लोक चटकन गुरुला विसरून भगवंताकडे पळतात. तर ते सतत स्मरण आणण्यासाठी नंतर इतर अनेक गौडे मठामध्ये सकाळी गुरुअष्टक गातच नाही ते लोक. अनेक ठिकाणी बाकी भजनं गातात किंवा रोज वेगवेगळी भजनं गातात. कारण खरी गोष्ट आहे, मंगल आरती या काही नुसतं गुरुंची सेवा करायची नाही, पण कोणासाठी? ज्या लोकांना गुरुचं पद किती महत्वपूर्ण आहे माहिती आहे, त्यांनी मग इतर गोष्टी कराव्यात. इथे आपण एवढं बरं सांगितलं पाहिजे आपल्याला. जसं प्रभूने विचारलं की प्रभू गुरुची सेवा ही आपण सतत करायची असते का? प्रभू म्हणाले काय म्हणतात नरोत्तमदास ठाकूर, जन्मे जन्मे प्रभू सेई. असं नाही की आत्ता मिळाली त्यांची कृपा आणि म्हणतात आता ठीक आहे. तसं मी पहिल्यापासून भक्त होतोच, पण प्रभुपादांच्या पुस्तकातून जरा मिळालं मार्गदर्शन थोडस. नाही, हा अभिमान कधीही आपल्याला आपला घात करेल. त्यामुळे महापुरुष अमोघला म्हणाले की ज्या मुखातून तुझी गरळ ओखलीस इतरांची निंदा करायची, त्याच मुखातून स्तुती करत जा, मग बघ सगळं काही नष्ट होईल. त्यामुळे किंतु आदराद अनुदिनम खलू सेव जुष्टा स्वाद्वी, वास्तविक चव येईल ती. म्हणजे उसाचा रस समजा घेत राहिलो तर तो कडू 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 असा अगदी अक्षरशः त्याला काबील झाली आहे. त्याला वाटेल की एक ग्लास कारल्याचा रस त्याला वाटता, इतके तर तोंड कडू होईल. पण उद्या पण तोच रस प्या उसाचा, परवा पण घ्या, तर सतत घ्या. एक दिवस म्हणेल की आज थोडा बदलला का ऊस? ऊस नाही बदललाय, म्हणजे जीवा पण तीच आहे. पित्ताचा जो रोग आहे तो कमी होत चाललाय. त्यामुळे कृष्ण नाम पण तेच आहे, कृष्णलीला पण तीच आहे, पुस्तकं तीच आहेत, भक्त पण तेच आहेत. ते म्हणतात की सध्या भक्त फार चांगले वाटतात. सध्या नाही, ते चांगलेच होते. तुमचं हितगड होत चालल्यानंतर तुम्हाला असं वाटतंय की अरे हा याला मी किती साधं समजत होतो, तो फार प्रगती केली आहे. नाही, त्याची प्रगती पहिल्यापासून चालूच आहे, तुम्हाला ती आता समजते. कारण तुमची अपराधी भावना हळूहळू कमी होत चालली आहे. आणि हे उलट पण होतं की हा आता किती चांगला वाटायचा भक्त, आता अगदी बेकार वाटतोय. कदाचित कदाचित नाही, नक्कीच आपली कावळी वाढली की नाही आपण आधी चेक केलं पाहिजे. त्यामुळे भौतिक जगात म्हणजे ही वस्तू बहुतेक खराब आहे, ते जरा इथं परीक्षण करायची. आध्यात्मिक जगात म्हणजे मला वस्तू खराब वाटते म्हणजे मी इथे परीक्षण करणार होता, इथे काही गडबड तर नाही ना. आणि म्हणून रूपगोस्वामी शेवटी आशीर्वाद देतात, तद अगद मूल हंत्री. अगद म्हणजे रोग, तर हे कृष्ण नाम, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हे हमीपूर्वक गॅरंटीपूर्वक सर्व रोग मुळापासून काढून टाकेल. असं म्हणत की वरचवरचे पानं कापतील किंवा वरचा बुंदा कापला जाईल. मूल हंत्री, मुळासकट उपल्यानंतर पुन्हा ते झाड त्या ठिकाणी जो मूल धरू शकणार नाही, पुन्हा त्या रोगाची लागण होऊ शकणार नाही. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहेत? वेळ आहे का? 9:25 झाले, 5 मिनिटं. शेवटचं काय होतं, आपण तिथे उत्सव दाखवत नाही म्हणून ती कशी वाढवावी, ती कशी ठेवावी. एक असं आहे, दोन प्रकारचे भक्त असतात, नित्यसिद्ध आणि साधनासिद्ध, अर्थात कृपासिद्ध पण आहे एक प्रकार. या ठिकाणी आपण नित्यसिद्धांची गोष्ट करत नाही आहोत. तर साधनासिद्ध म्हटलं आपण की जे गुरुकृपेचा प्रसाद प्राप्त करून त्यानुसार क्रमशः जी प्रक्रिया आहे त्यानुसार जात आहेत. तर जसं समजा कोणी म्हटलं की मी आता चौथीत आहे आणि कधी कधी समजायला फार त्रास होतो, फार कठीण विषय आहेत आणि दुसरा माणूस समजा पीएचडी करतोय तर तुम्हाला बरं आहे, तुम्हाला काही शाळेत जायचं काही नियम नाही, अमुक वेळा गेलंच पाहिजे असं काही नाही, आणि परीक्षा पण कधी मनात येईल त्यावेळी. पण तो माणूस म्हणलं की एकदा मी पण चौथीत होतो, चौथी पास केल्याशिवाय काही पीएचडी लावू शकत नाही आपण. त्याचप्रमाणे आपण जर म्हटलं की यांना बरं आहे, यांना काही धंदा नाही, काही काम नाही, काम नाही, परिवार नाही, काही नाही, बघा आपलं हरेकृष्ण करत, तसं नाहीये. तुम्हाला तुमचा हा जो व्यापार आहे ज्यात तुम्ही नरकात जाल त्यातनं वाचण्यासाठी त्यांनी काही व्यापार केला नाहीये हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. ते समजा कॉम्पिटिशन उतरले तर ते तुम्हाला पूर्ण नष्ट करून टाकतील. आणि आपण पाहतो की रूप सनातन यांच्यासारखे समजा मंत्री असतील कुठे, राजा सर्व गारवा त्यांच्या टाकून निघून जातो कुठे पण. तुमचा काय व्यापार असेल किंवा तुम्ही नोकरी असं आहे का की सगळ्या ऑफिसची जबाबदारी तुमच्यावरतीच आहे आणि तुम्ही समजा केला तर सगळं काही खोलवरून पडेल. अरे ज्या नेत्यांना वाटतं की मी गेल्यानंतर राष्ट्राचं काय होईल, राष्ट्र अगदी सही सलामत असतं, तुम्हाला काही त्रास होत नाही, उलट थोडीशी विवंचना त्रासच कमी होत असतो. तर म्हणून भक्तिवंत ठाकूर एका ठिकाणी सांगतात जे प्रभुपादांनी नवव्या अध्यायातील अपिचेत सुदुराचारो या श्लोकाच्या तात्पर्यात त्याचा अंतर्भाव केलेला आहे की भक्ताचं जीवन म्हणजे दोन ट्रॅक्स, जसं रेल्वेचे दोन ट्रॅक असतात, दोन रूळ, दोन्ही हवेत, हा चांगला तो वाईट, तो उजवा डावा असं करता येत नाही. तर अशा प्रकारे आपण दोन्ही ट्रॅक सुरू केले आपल्या भक्तीचे आणि तथाकथित कर्मी जीवनाचे पण. तर हळूहळू असं होतं की आपल्या जेवढं आपण आपलं आध्यात्मिक जीवन वाढवतो, समजा एका माणसा म्हणजे 5% काम करायला तयार आहे, त्याचं लगेच गैर आध्यात्मिक जीवन हे 95% होऊन जातं. हे 5/7 झालं तिथे 93 होतं, हे 50 झालं तिथे 50 होतं. त्यामुळे असं कधी होत नाही की तुमचं आध्यात्मिक जीवनही 10% आणि हे पण 100% वेळ चालू आहे. नाही, जितकं हे वाढवला तितकं हे वाढवाल कसं कमी होत जातं. ते किती वाढवायचं, कसं वाढवायचं हे आपण एका गुरुच्या मार्गदर्शनाखाली करत असतो. म्हणजे जसं आता एक आमचे भक्त आहेत, दोघं जण एकाच आयुर्वेदिक वैद्याकडनं औषध घेत आहेत. एकाला म्हटलं की तू आंबट खा, एकाला म्हटलं आंबट खाऊ नकोस. तर असं नाही की त्यांनी आपलं जो पहिला येईल त्या सांगायचा आंबट खा आणि दुसऱ्या सांगायचा आंबट खाऊ नका, असा काही नियम नाही आयुर्वेदातला. त्यांचं परीक्षण केलंय की याला काय हवंय, याला काहीतरी चर्मरोग झालाय, तर चामडीच्या रोगावरती आंबट खाल्याने निश्चितच औषधाचा काही परिणाम होणार नाही, उलट रोग वाढेल, म्हणून तू अजिबात आंबट खाऊ नकोस. आणि दुसऱ्याला म्हटलं की नाही तुला उलट तुझा जठरागनेच पद्धत होत नाहीये, तुला डायजेस्टिव्ह ज्यूस पाहिजे, त्याच्यासाठी तू काहीतरी आंबट खा किंवा तिखट खा जेणेकरून ते ऍसिड वाढेल. तर अशा प्रकारे अध्यात्मिकच्या ज्यावेळी आपण आपला सांगतो की आपण आपली आपला उत्साह कसा ठेवावा, यासाठी आपल्याला वैयक्तिक मार्गदर्शनाची आवश्यकता असते. ते वैयक्तिक मार्गदर्शन मिळालं की मग आपण तो उत्साह पण ठेवू शकतो आणि आपलं आध्यात्मिक जीवनाचंही वाढू पण शकतो. कारण अनेक प्रकारचे म्हणजे जसं शास्त्र म्हणजे मेडिकल पुस्तकाप्रमाणे याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे सल्ले दिलेले आहेत, यातला माझ्यासाठी कोणता घ्यायचा हे आपण आपल्या केसवरून ठरत असतो. ते सांगितलं मी की जर का जप हरे कृष्ण म्हणतात का करायचा, हा संशय नाही आला मनात कधी, तो शास्त्र वाचू नका. पण समजा आज थोडा कंटाळा आला, आज थोडा जप करताना थोडी झोप आली किंवा आज करायचा मूडच नाहीये, तर यासाठीही शास्त्र वाचायला लागतं की सतत का करायचं, किंवा भगवंतानाच काय निवेद दाखवायचा. तुमच्या मनात काय प्रश्न असतील तर ठीक आहे, प्रश्न आले तर मात्र पुस्तक वाचायला लागेल. हे एवढे रंड वाचा असा आमचा आग्रह नाहीये, पण मनात तुम्ही आम्ही संशयाची पाळत चुकली तर मात्र ग्रंथ वाचले पाहिजे. ठीक आहे. श्री प्रभुपाद की, श्री गौणिताय की, श्री विठ्ठल रुक्मिणी भगवान की, ताई गौर प्रेमानंदे
जय. ॐ नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय उपदेशामृत श्री रूप गोस्वामी प्रभुपाद कृत ग्रंथ श्लोक 8 तत् नाम रूप चरितादि सुकीर्तन अनुस्मृत्यो क्रमेण रसना मनसी नियोज्य तिष्ठन् व्रजे तत् अनुरागी जना अनुगामी कालं नयेत् अखिलं इति उपदेश सारम् तन्नाम चरित तन्नाम रूप चरितादि सुकीर्तनानु स्मृत्यो क्रमेण रसना मनसी नियोज्य तिष्ठन् व्रजे तदनुरागी जनानुगामी कालं नयेद् अखिलं इत्युपदेश सारम् भाषांतर तात्पर्य अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद द्वारे भाषांतर सर्व उपदेशांचे सार हे आहे की मनुष्याने आपला सर्व वेळ दिवसाचे 24 तास भगवंतांचे दिव्य नाम दिव्य रूप गुण आणि नित्य लीला यांचे सुंदर रीतीने कीर्तन व स्मरण करण्यासाठी उपयोगात आणावा आणि असे करताना आपल्या जिभेला आणि मनाला क्रमाक्रमाने कार्यरत ठेवावे. अशा प्रकारे त्याने ब्रज किंवा गोलोक वृंदावनात निवास करावा आणि भक्तांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्णांची सेवा करावी. त्याने भगवंतांच्या प्रिय भक्तांच्या चरणचिन्हांचे अनुगमन करावे कारण ते भगवंतांच्या भक्तिमय सेवेत सर्वतोभावे रममान झालेले असतात.
वंदेहं श्रीगुरो श्रीयुता पदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातां सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परियनासहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पदां सगणा ललिता श्री विशाखान्वितंश्च कृष्ण कृष्ण हरे 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 रामो हरे रामो राम रामो हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे.
आधी कालच्या क्लासवरती एक परीक्षा होईल आपली. कोणीही आपले नोट्स पाहिजे नाहीत आणि पुस्तकही पाहिजे नाहीये. या श्लोकात नाहीये, ही परीक्षा माझी आहे. आपण कालच्या श्लोकामध्ये काही सत्य पाहिली होती की या गोष्टी सत्य आहेत. पहिलं सत्य कोणतं होतं? ठीक आहे, क्रमाने कोणतं तरी एक सत्य सांगा. एक कृष्णकथा चवीला कडू की गोड? तुम्ही पहिले काय म्हणाला? तुम्ही गोड. हा कडू. कृष्णकथा चवीला कडू नाहीये, कडू लागते. हे एक सत्य आहे. दुसरं सत्य काय आहे? कृष्णकथा गोड आहे. कशासारखी गोड आहे? कढी साखरेसारखी. तिसरं सत्य काय आहे?
कावेर काय अविद्या रूपी कावेळीने ग्रासलेल्या व्यक्तीला ती कथा गोड लागत नाही. चौथं सत्य काय जी वस्तू कडू लागते तीच पुन्हा 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 घ्यावी लागते. आणि शेवटी सत्य काय आहे त्याच्याकडे काहीतरी होतं मुळात सकाळी निघून त्याच्या काहीतरी होतं एक तीच वस्तू गोड लागू लागते स्वादवी क्रमाद भवती. ठीक आहे काही उत्कृष्ट विद्यार्थ्यांमुळे सर्व क्लास पास झालेला आहे. आपण 16 माळा का जप करतो कारण 16 या संख्येमध्ये संख्याविषयी एक पुराण आहे त्यात म्हटलं आहे की 16 अतिशय शुभ अंक आहे बरोबर नाही चूक आहे. सुधीर गोरम तू हसतायत नुसते. 16 ही संख्या आली कुठून? गीतेत 16 अध्याय नाहीयेत, 16 पुराण नाहीयेत, भागवतात 16 स्कंध नाहीयेत आणि आपले 16 मणी नाहीयेत. 16 कुठून आला नंबर? प्रभूंची आज्ञा असं त्यांना तुझी वाटलं की 16. सोळाक्षरी महामंत्र आहे म्हणून बरोबर साफ चूक. लोकनाथ महाराजांनी प्रभुपादांना 1972-74 काळ असेल त्यावेळी विचारलं की प्रभुपाद तुम्ही 16 हा क्रम 16 ही संख्या कुठे आणली? तर प्रभुपाद हो 16 मिनिमम 16 केलंच पाहिजे. नाही 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 मला प्रश्न असा विचारायचा आहे की 16 माळा जप करायचा कारण आता आपण काय करतोय श्रीकृष्णाचे पवित्र नाम चरित्र लिहिला इत्यादीमध्ये आठवा श्लोक सर्व उपदेशाचे सार हे आहे की मनुष्याने आपला सर्व वेळ दिवसाचे 24 तास भगवंतांचे दिव्य नाम दिव्य रूप गुण आणि नित्यलीला यांचे सुंदर रीतीने कीर्तन व स्मरण करण्यासाठी उपयोगात आणावा. रूपगोस्वामींचं स्टँडर्ड फार वरचं आहे. ते म्हणतात की 24 तास धामजप करा. तर प्रभू म्हणतात की हो 16 आम्ही लोकांना सांगतो मिनिमम 16 कमीत कमी 16. निदान ते संभाषण आपल्याला असं वाटतं की त्यांना विचारायचं आहे की 16 ही संख्या तुम्ही कुठनं आणली कुठे दिली आहे का कुठे की 16 ही साधकांना बरी पडते किंवा 16 ही फार शुभ आहे. तर 2 सेकंदात प्रभूपाद पुढे म्हणतात मी सांगतोय मिनिमम 16 16 का 16,000 का नाही असा कोणी प्रश्न विचारतो कधी मला कधी की 16,000 का नाही तर ते एकदम सगळे बापरे 16. तर आपण एक थोडासा वेळ एक दृष्टिक्षेप टाकूया की कसे प्रभुपाद हे भक्तिसिद्धांत सरदेव ठाकूरांपेक्षा जरा स्ट्रिक्टच आहेत खरं म्हणजे. म्हणजे आता वाटतं की प्रभुपादांनी हे एक गीतेत कुठे दिलं नाहीये कधी लोक विचारतात की तुम्ही 16 माळा कुठनं आणला आहात. आपले प्रचारक मात्र अगदी ठमकावून होतात की 16 माळा करायचे बस. गोस्वामी हे राधा कृष्णम अहर्निशम प्रभजतौ. अहर म्हणजे दिवस, निशा म्हणजे रात्र. दिवस रात्र हे गोस्वामी राधाकृष्णांच्या सेवेमध्ये प्रभजतौ प्रकृष्ट रूपेन भजतौ. जे तर नामकीर्तन म्हणा, स्मरण म्हणा, लीलास्मरण, लीला कथन आणि ते बाबाजी होते. बाबाजी म्हणजे सफेद वस्त्र घातलेले. त्यावेळी संन्यास हा जास्त करून मायावाद संन्यास असायचा त्यामुळे महाप्रभूंनी पण तशाच एका संप्रदायात केशव भारतींकडून संन्यास स्वीकारला. केशव भारती हे काही
वैष्णव संन्यासी नव्हते, वैष्णव संन्यासी हा प्रकारच नव्हता, मायावडी संन्यासी आणि वैष्णव बाबाजी. तर महाप्रभूंनी काय एक छोटीशी एक योजना केली की आधीच केशव भारतीनं एक मनातून एक मंत्र स्मरणात आणला त्यांच्या, आणि त्यांनी विचारलं की तुम्ही मला उद्या कोणता मंत्र देणार आहात. तर केशव भारतीनं काय तो मंत्र सांगितला नाही, त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही मला उद्या कोणता मंत्र देणार आहात, कारण मला एक मंत्र स्फुरण पावतोय. आणि महाप्रभूंनी आपल्या संन्यास गुरूंच्या काळात एक मंत्र सांगितला. ते म्हणलं अरेच्छा हाच मंत्र मला द्यायचा आहे तुला. तर म्हणजे ठीक आहे, मग झालं काय, त्यांनी भगवंताकडून जो मंत्र स्वीकारला त्यांची खरी दीक्षा झाली ती, आणि त्यांनी जो भगवत प्रसाद जो आहे तोच भगवंताला अर्पण केला. म्हणजे कधी कधी लोकांना प्रश्न करतो की भगवंताला गुरु कसं काय असू शकेल, त्याला गुरुची काय आवश्यकता आहे, कधी कधीच आवश्यकता नसते. तर अगदी विश्वनाथ चक्रवर्ती पाठ, जगन्नाथदास बाबाजी, गोरकिशोरदास बाबाजी, भक्तिनाथ ठाकूरांनी शेवटी आपल्या आयुष्याचा शेवटचा काळ जो आहे तो बाबाजी वेश धारण केला होता. फक्त भक्तिसिद्धांसाठी ठाकूरांनी इतकी वर्ष गेल्यानंतर त्यांनी ठरलं की हे मायावाद आणि वैष्णव विष्णव यात आता काही जास्त अंतर राहणार नाही, निदान वस्त्रामध्ये तरी, कारण भगवी वस्त्र घालूनही अनेक अपसंप्रदाय झालेले, आऊल बाऊल करता बजा, तो एक वेगळा विषय आहे, आपण नंतर कधी घेऊ. तर त्यामुळे त्यांना पाहिजे होतं की गौडीय प्रचारक यांची एक ओळख असली पाहिजे, आणि त्यांनी मग ब्रह्मचाऱ्यांसाठी संन्यासासाठी भगवी वस्त्र, वानप्रस्थी आणि गृहस्थांसाठी सफेद वस्त्र. तर आता आपण आधी कोणाला की ही सफेद कपडा घालत नाही कधी, मी ब्रह्मचारी आहे. पण तुम्हाला दिसेल एक लीला आहे चैतन्य चरितामृतात, ज्यात सनातन गोस्वामींनी एक भगवे वस्त्र घातलं होतं, तर जगदानंद पंडित त्यांना शिवाय घातल्या की काय, महाप्रभूंचे भक्त कधीपासून भ्रष्ट व्हायला लागले की तुम्ही भगवी वस्त्र घालताय. तर बघा, संस्कृतीच्या प्रभावामुळे कधी कधी एक वस्तू अतिशय प्रिय असते, कधी त्याज्य होते, पुन्हा प्रिय होते. तर या वस्त्रामध्ये असं काही नाहीये, पण अर्थात पूर्वीपासूनच भगवी वस्त्र ही भागवतात प्रभुपाद सांगतात की ज्याने मृत्यूची तयारी केली आहे तो भगवी वस्त्र घालतो. आपल्या देहाला पूर्णपणे त्याचं दहन करायच्या आधी तिने भगवी वस्त्र घातली होती. तर भक्तिसिद्धांत सर्व तुम्ही ठरवलं असं की दीक्षा म्हणजे उद्यापासून कोण म्हणाल की मी उद्यापासून जप सुरू करतो, मग ठीक आहे ती दीक्षा होईल. आपल्या वाटलं की अरे असं कसं, आधीपर एकदा पण जप नाही केला आणि उद्यापासून दीक्षा घेणार आणि उद्यापासून नाम घेणार आणि त्याची दीक्षा होते, तर ती फक्त चार माळांची दीक्षा असायची. ती कमी तुम्ही चार माळा करायच्या आणि त्याला ते हरिनाम दीक्षा म्हणायचं, त्याला एक नाम मिळायचं, पण अर्चना पद्धतीचा अधिकार नसायचा. तुम्ही घरी अर्चा विग्रह ठेवू शकत नाही, मग तुम्ही आपलं एक सुरू तर करा नाम जप. 16 माळा घेतल्यानंतर तुम्हाला द्विज किंवा तुम्ही ब्राह्मण होऊ शकता, तुम्हाला अर्चना करायचा अधिकार आहे. आणि मग कोणी कधी 25 माळांचा संकल्प करायचे, कोणी 32. तर मठामध्ये असं असायचं की ज्याला काही काम धंदा करायची इच्छा नाहीये की नाही आम्ही कधी कष्टाचे काम केले नाही कधी, पण ठीक आहे एका कोपऱ्यात बसा, पण 64 माळा जप केला पाहिजे रोज. आणि तुम्हाला अगदी प्रेमाने बोलावं दिलं की प्रसाद तयार आहे या तुम्ही, काय हरकत नाही. ते म्हणाले की माझी इच्छा आहे की जाहिरात द्यायची अशी की आम्हाला लोक हवेत, तसं असं ना, सेल्समन पाहिजेत, टाइपिस्ट पाहिजेत, रिसेप्शनिस्ट पाहिजेत, तसे जप करणारे पाहिजेत. काय करायचं, बस आमच्या मठात या, एका ठिकाणी स्थानावर बसून दिवसभर जप करा, काही करू नका दुसरं. आणि तुम्हाला 2-3 वेळा जे काही भोजनाचे भोजन मिळायचं, बाकी सर्व सुविधा मिळतील तुम्हाला. अर्थात कोणीही अप्लाय केलं तरी गोष्ट वेगळी. त्यामुळे जरी कोणी आक्षेप असा घेतला की हा काय नुसता एका ठिकाणी बसून जॉब करतोय, तरी पण त्याला
आपले आचार्य अतिशय प्रोडक्टिव, अतिशय क्रिएटिव, अतिशय मेहनती असं म्हणायला तयार आहेत. आणि खरी गोष्ट आहे, जगभरात मेहनत नाही कोण म्हणेल काय मेहनत नाहीये. जण सुरुवात झाला तरी आपण आज पाहणार आहोत की नेमकं साधक दशा म्हणजे काय असते ती, साधक म्हणजे कोण. तर ही चारमाळाची दिशा, चारमाळाची दीक्षा आणि त्याच्यानंतर पुढे दुसरी दीक्षा, हे सगळं 1920-30 पर्यंत जो समाज होता ज्यात लोकांना कल्पना होती, भ्रष्ट झालेलं सगळं या बाकीच्या अपसंप्रदायामुळे. पण नंतर मग ते पण असे वैष्णव म्हणजे भिकारी, की असा उर्दो पुंडो तिलक लावून दागोदागी भीक मागेल. प्रथम म्हणते की मला एक माणूस माहिती होता जो सकाळी बघू असं घालून भीक मागायचा, पोटभर शिधा घरच्या सगळ्यांसाठी मिळेल एवढं घेऊन यायचा, आणि मग साधे कपडे घालून आपला दुसरा कधी धंदा करायचा. लोकांना काय पाप भिरू देवभिरू, लोकांना घरी कोणी आलं समोर दारात भगवी वस्तू घातलंय त्याला दे काहीतरी एक वाटी पीठ द्या किंवा थोडं तांदूळ द्या एक पुण्यासाठी म्हणून, ते ह्यालाच मरगळ म्हणतात. धर्मस्य ग्लानी हीच की देणारा माहिती नाही कशाला देतोय, घेणारा वेगळ्याच करण्यासाठी घेतोय. तर प्रभुपाद ज्यावेळी बाहेर गेले त्यांच्यासमोर काही असे ज्यांच्या घरात राधाकृष्ण पूजा चालते किंवा ज्यांना माहिती आहे किंवा ज्यांच्या कॉलनीमध्ये राधाकृष्ण मंदिर आहे असंही कोण नाही, रामकृष्ण कशाशी खातात तेही माहिती नाही असं त्यांना त्यांच्यासमोर जनसमुदाय येणार होता. तसं तेवढाच नाही तर बाकी भयंकर काही गोष्टी करणारे लोक, जे चार नियम त्यांनी हे केले ते चार दररोज क्रमशः नियमपूर्वक तोडणारा सगळं हा समुदाय होता. या ठिकाणची राष्ट्राची होती की ज्यांच्या अर्थव्यवस्थेची उभारणी ह्या चार नियमांच्या तोडण्यावरती आहे. त्यामुळे असं नाही की नुसतं की ठीक आहे हरिकृष्णवाल्यांची इच्छा आहे की आपण कोणी मांस खाऊ नये, त्यांची इच्छा असते असं नाही. तुम्ही असं म्हणाल की मांस खाणे आम्ही खायचं काय मग आमचा धंदा बंद होईल. तर अशी ही जी असा विरोध, यासाठी प्रभुपादांनी पहिल्यांदा जे असे टोक जमलं एक चार पाच लोकांचं, सात आठ लोक झाले त्यांचे, ते प्रभुपाद म्हणाले की प्रभुपादांनी 5-6 महिने लोकांना आधी नुसता प्रसाद खायला घातला आधी आणि ओ येसर खा. एक हरे कृष्ण सेंटरच्या दरवाजावरती एक मोठी बरणी असायची काचेची पारदर्शक, आणि त्यात असे टेनिस बॉल नाही टेबल टेनिस बॉलच्या साईजचे गुलाबजामून असायचे, नेहमीसारखे तरंग असायचे चांगल्या त्याच गुलाबजाम सिरपमध्ये. आणि असं ओपन डिक्री ओपन उपदेश असा होता की जो कोणी ज्याला कोणी बाहेर जायचं सोडून त्याने जाताना एक तरी खाऊन जावा की ठीक आहे तुम्हाला इस्कॉन सोडून जायचंय जा तुम्ही, पण जाताना एक तरी खाऊन जायचा गुलाबजाम. तर कित्येक लोक असे तो गुलाबजाम खातानाच मुळे त्यातनं असं फवारे उडायचे त्या सिरपचे, तो म्हणू शकतो की हे कुठे मला मिळेल असं खायला दुसरीकडे. आणि आता इथे एवढे केले तर आणखी खायची इच्छा आहे, पण आता बाकी लोकांना पण मिळायला पाहिजे एक एक. एक दिवस आणखी थांबतो ना, आणखीने गुलाबजाम तरी मिळेल मग बघूया जायचं सोडून. तर कित्येक लोकांचं असं हा मी चाललो आता बाद झाला मला नको येत आहे पुढे आली कृष्ण कथा आता, पण एक गुलाबजाम एक गुलाबजाम एक गुलाबजाम. तर कसं प्रभुपादांनी ह्या लोकांना एकत्र ठेवलं असेल कल्पना करा तुम्ही. तर म्हणजे इतका आकर्षणपण आहे या प्रसादाविषयी आणि स्वामींविषयी, आणि त्याचबरोबर इंद्रिय तर नुसतीशी पाच चौखर उधळल्या घोड्याप्रमाणे नुसते दहाही दिशांना उधळत आहेत, ते सांभाळणं कठीण आहे ना. आपल्या देशामध्ये एक हा होता एक त्याचा मला धडा होता बोध एक सर्कसमधला एक पहलवान राम मूर्तिका असं ते नाव होतं त्याचं, तो दोन हाताने त्याच्या पूर्ण पोटाला दोरखंड बांधलेलं असायचं आणि दोन हाताने ते दोरखंड धरून ठेवायचा आणि दोन बाजूला गाड्या असायच्या मोठा साकार त्यावेळच्या, आणि ड्रायव्हरला आदेश असा की फुल थर्ड फोर्थ गिअरमध्ये गाडी चालू करायची आणि हा दोन्ही हाताने त्या गाड्या धरून ठेवायचा असा, आणि ते पाठी चाकून असे भर फिरून नुसता धुळा उडतोय पण गाडी कुठे जाता येत नाही. कधी कधी हठयोग्यांची तुलना अशी केली जाते की सगळी इंद्रिय तुमची अशी फोर्थ गिअरमध्ये धावत आहेत पण तुमच्याकडे शक्ती आहे तशी. तर हेच आपण आता असे काडी पेलवान पेजेवर पोचलेले आणि आपण म्हणू की आपल्या मनाला नियंत्रण करणार, मनावर नियंत्रण करणार मी, हे मन नुसतं फर्स्ट गिअरमध्ये गाडी चालू झाली तर तुम्हाला असे भरकट घेऊन जाईल त्याच्या मागे. तर त्यामुळे ते नियंत्रण काही शक्य नाही. त्यामुळे प्रसाद, भरपूर अनुकंपा, भरपूर करुणा, माया, दया असं करून प्रभुपादाने त्यांना अंधारून गुंजारून ठेवलं. आणि नंतर म्हणाले उद्या दीक्षा होणार आहे. तर कोण म्हणाले ठीक आहे, म्हणजे काय, उद्या पाहाल तुम्ही काय होईल ते. तर कित्येक जण असं दीक्षा म्हणजे काय माहिती, स्वामीजी प्रत्येक रोज खायला तरी नवीन आणतायत, कधी आरती, कधी काय, कधी कीर्तन, कधी जप, आणि आपल्याला सगळं आवडतं ते म्हणताय ते. तर कित्येक लोकांनी काय म्हणजे स्वामी दीक्षा म्हणजे काय, एका भक्ताने विचारलं दीक्षा म्हणजे काय, प्रभा म्हणाले दीक्षा म्हणजे शिष्य आत्मसमर्पण करतो आणि गुरुला परमेश्वरा समान मानतो. त्यांचा जबडा असा दीड फूट खाली पडला खाली की आतापर्यंत प्रभू सांगतो की कोणालाही परमेश्वर म्हणू नका. जो म्हणतो की मी परमेश्वर आहे तो परमेश्वर नसून तो भ्रंगी आहे. इफ समवन सेज आय एम गॉड इज ऑपोजिट, इज नॉट जीओडी, इज जीओजी डॉग. तर आत्ता म्हणतात की शिष्याने आपल्या गुरुला परमेश्वरासारखं मानायचं. ते ऐकून भगवतकडे म्हणाले की आम्ही थांबतो, आम्ही नंतर बघू, पुन्हा दीक्षा होईल ना, म्हणाले हो होईल, मग ठीक आहे पुढे घेऊ. त्यामुळे जो काही दीक्षेचा जो कंपू होता पूर्ण होता, किती जण असे बघूया तर खरं काय ते नवीन काहीतरी असेल आवडेल त्याला कदाचित. आणि दीक्षा झाल्यानंतर आणि ते बाथरूम पण एकाच होतं त्या सेंटरमध्ये, त्या बाथरूमवरती प्रभुपाद पण तेच वापरायचे, बाकी लोक पण तेच वापरायचे. त्या बाथरूमवरती एक दिवशी एक हस्तलिखित नोट आली एक सर्व दीक्षित भक्तांसाठी सूचना. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, चार नियम पालन करायचे. बाहेर कुठेही कॉफी प्यायची नाही, डोनट्स खायचे नाही. डोनट्स म्हणजे तिकडे एक प्रकार असतो एक पदला आपल्या मेदूवड्यासारखं दिसतं ते, पण ते गोड पदार्थ असतो तो. तर कॉफी नाही, डोनट्स नाही, कोणी खायचं नाही, काही नाही. आणि दररोज 16 महा जप करायचा नियमित. ते हे ऐकूनच काही दीक्षित दोन पाहिलं तिकडनं, हे पाहूनच की हे काय नवीन झालं. आता आतापर्यंत म्हणत होतं की काही नियम नाहीये, सगळं प्रेम 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 आहे, कृष्ण भक्ती म्हणजे ते एक एक नियम वाढायला लागले इथे. मग प्रभुपादांनी नाही, त्यात त्यांनी 16 महिन्यात नव्हतं सांगितलेल्या. मग त्या डिसायपल्स मिटिंग त्या याच्याच प्रभू म्हणाले माझ्या गुरुजींचं मत असं आहे की 64 महिना जर का नाही केल्या तर तो माणूस पतित आहे. एक माळा करताना कमी कमी 8-10 मिनिटं, 64 महिना तुम्ही बाकीचा व्यवसाय, बाकीचं जेवण खाण वगैरे झोपड करायची कधी. तर प्रभात म्हणाले की पण आता तो काळ नाहीये, त्यामुळे 64 माळा आता जमणार नाही सगळ्यांना, त्यामुळे 32 करा कमीत कमी. म्हणाले 32 करताना पण 5-6 तास जातील, इम्पॉसिबल. प्रभात आणखी काही थोडा वेळ घाल दिला, म्हणाले ठीक आहे मिनिमम 16, कमीत कमी 16. तसाच तर एक मानसशास्त्रज्ञ आहे खरं म्हणजे, यात बाकी अध्यात्म कमी आहे की कोणा म्हटलं की आज पूर्ण अंग झाडून घालायचं, सगळ्या झाडांना पाणी घालायचं आणि गाडी साफ करायची, ठीक आहे. तर नको म्हणतो हो फार त्रास होत आहे बाबा, हे नाही होणार, ठीक आहे गाडी हा साफ करेल, तू फक्त अंगण साफ कर, झाडं पाणी घाल. पण झाडं पण ठीक आहे, पण अंगण साफ कर, पण असं अंगण साफ केलं पाहिजे की मला कुठेही कचऱ्याचं कामं नाही. खरं तुमची इच्छा असेल फक्त अंगणच साफ करावं नाही, पण तो काहीतरी टंगळमंगळ सरकारी कामं करेल पाट्या टाकण्यासारखं, त्याच्यावेळी त्याला घर सांगितलं की 1-2-3 करायचं नाही, 1-2 जमणार नाही, फक्त कर पण इतकं चांगलं कर की बघ मला कुठे काय सापडलं तर. हे तुम्ही काय काळजी करू नका, एकदम नीट करतो. तर ते 16 माळाचं लोकांनी आता आधी आपण 64 नाही म्हटलं, 32 पण नाही म्हटलंय, तर आता काय आपण सारखं नाही म्हणणार. तर म्हणून प्रभुपादांनी शेवटी मिनिमम 16, आणि प्रभुपादांनी प्रत्येक वेळी हे मिनिमम 16 नाही हा हेच शब्द ठेवलेत. जर कोणी कधी अशी फुशारकी मारली की प्रभुपाद काल एकादशी होती ना, तर काल मी 25 महिना जप केला, प्रभू 25 काय, यात काय मोठं आहे, दिवसभर जप केला पाहिजे एकादशीला. मग एका भक्ताने म्हटलं की प्रभुपाद मला खूप सेवा असते आणि काही लोकांनी आता म्हटलं की तुमचा असा नियम आहे की एकादशीला 25 महिना जप केलाच पाहिजे. नाही, आपला नियम आहे मिनिमम 16. म्हणजे असं आहे की व्यक्तीच्या प्रकृती प्रत्येकाचं एक मानसशास्त्रज्ञ असतं की आपण समजा नामजप हा होमवर्क सगळा केला की 4 अरिथमॅटिकचे सम्स आणि 1 ज्योग्राफीतला धडा आणि 1 इतिहासातला 1 पॅराग्राफ लिहा आणि 2 वाचून काढा की आपण आज समजा आई होमवर्क झाला तर मी खेळायला चाललो, ग्रहपाठ झाला तर मी खेळायला चाललो, तो गृहपाठ करताना पण तो लक्ष खेळावरच होतं. लक्ष कधी असं त्या गृहपाठात नव्हतंच कधी. त्यामुळे तो गृहपाठ हा जबरदस्तीने करावा लागतो. आणि नुसतं म्हटलं मुलांना उद्या हे वाचून या, वाचलंच तू, हो लक्षात काय, काही नाही. त्यामुळे त्याला काय अर्थ नाही ना. म्हणून ह्या चार गणित सोडवून आणा. भले तुम्ही आई वडिलांची मदत घ्या, भावाची मदत घ्या, कसं पण करा, पण ते करा काहीतरी, ते पांढऱ्यावर काळं करा काहीतरी. तर तशी जी आवश्यकता असते, आणि यात काही चूक नाहीये, कारण आपण जी भक्ती करतो तिला काय म्हटलेलं आहे, साधन भक्ती. साधना म्हणजे साधक, साध्य आणि साधना. साधक कोण? आपण. साध्य काय? कृष्ण चरण, कृष्ण प्रेम, कृष्ण नाम, कृष्ण चरित्र, जे काय असेल ते. आणि साधना काय मग? जसं साधक मी आहे, माझं साध्य आहे मुंबईला जायचंय, तर साधन काय? ट्रेन, बस, विमान, पायी, बैलगाडी, घोडा, गाढव, जे काय असेल ते. तर जे साधन मी घेईन त्याच्यावर कोणी ठरवलं की मी किती वाजता पोहोचेन तिकडे. मी म्हटलं की उद्या सकाळी तिकडे काम आहे, गेलं पाहिजे, आणि मी आपला पायी चाललोय. तर म्हटलं हो, नाही पोहोचणार तुम्ही, त्याला जी सवय नाही, मध्येच कुठेतरी पडाल बेशुद्ध होऊन. तर जर का मी म्हटलं की मला आत्ता पोहोचलं पाहिजे चार तासामध्ये, म्हणून मी एक प्रायव्हेट गाडी करतोय, तर माझी इच्छा काय आहे, माझ्याकडे साधन कोणतं आहे, ते त्यानुसार लोकांना सांगेल की हा नक्की पोहोचेल की नाही ते. त्यामुळे जर का कृष्ण नाही पण बाकी पुराणातील किंवा आपल्या शास्त्रातील याच्याप्रमाणे मोक्षप्राप्ती पाहिजे, आणि तुम्ही मग कर्मयोग, ज्ञानयोग, हठयोग हे घेतला, तर आचार्य म्हणत की अनेक जन्म लागतील, नुसतं तुम्हाला थोडंफार प्रगती करायला. त्यामुळे मग साधन योग्य पाहिजे आपलं. तर सध्या जी आपली भक्ती आहे तिची व्याख्या अशी केली गेली आहे की इंद्रियांद्वारे, हे चैतन्य चरितामृत मध्य लीला 22वा अध्याय 105वा श्लोक, मध्य 22 105, दिव्य भगवत सेवा पण इंद्रियांद्वारे केली गेलेली. परत सांगतो एकदा, दिव्य सेवा परंतु तिला उपयोगात ती आपण आणतो कशी, कार्यरत करतो कशी, तर इंद्रियांद्वारे. त्याला म्हणतात साधना भक्ती, ट्रान्सेंडेंटल सर्व्हिस एक्झिक्युटेड बाय सेन्सेस, इंद्रियांद्वारे केलेली दिव्य सेवा. म्हणजे भगवत सगळं दिव्य आहे. जे पुजारी आहेत त्यांना हे शिकवलं जातं की ज्यावेळी तुम्ही देवाऱ्यात किंवा तुम्ही आत शिरता त्यावेळी तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्ही गोलोक वृंदावनात शिरत आहात. जर तुम्ही घरी लहान विग्रहांची पूजा करत असाल तर तुम्हाला तिथे चंदनाने गोलोक वृंदावन काढायला लागतं, यंत्र करायला लागतं. कारण भगवत सेवा ही तुम्ही असं म्हणू शकत नाही की देवा तू माझ्या परिसरात ये मग तुझी सेवा करतो मी, बरोबर नाही, तर शक्य नाही. तुला माझ्या परिसरात यायला लागेल. जसा एका माणसाला समजा आग लागली आणि कोणी म्हणजे अहो आग वाली वाचवा वाचवा, आणि आपण गेलो तिथे वाचवायला तर आपणच जाऊन खागून जाऊ, कारण आपल्याकडे ते प्रोटेक्टिव्ह कपडे नाहीयेत. पण जो अग्निशामक दलाचा माणूस आहे तो ते कपडे घेऊन हात गेला तर तो जळणार नाही, कारण त्याचे कपडे काही ठिकाणी पूर्ण हे असतात, पूर्ण माणूस कव्हर असतो तो, आणि ते कपडे कधी जळत नाहीत. तर त्याप्रमाणे आपल्याला भगवत सेवा करण्यासाठी त्या दिव्य वातावरणातच गेलं पाहिजे आपल्याला. तर आता आपण आपली ही जीवा, आपली जीभ जी काही दिव्य नाहीये पण तरी आपण दिव्य नाम घेतोय, ते कसं काय? परीक्षित महाराजांचा प्रश्न आहे सुखदेव गोस्वामींना की महाराज जर का श्रीकृष्णांचं सर्वच काही इंद्रियांच्या पलीकडे आहे तर वेद हे एक छोटी जे वाक्य आहे, पुस्तक आहे, एक छापील शाई आहे नाही, तर ही शाई जी या कागदावरती उमटली आहे याच्यावरनं आपण ते दिव्यत्व कसं काय जाणू शकतो, किंवा नुसतं वाचून आपल्याला भगवंताविषयी कसं काय समजू शकेल, मोठा महत्वपूर्ण प्रश्न आहे. ऑफकोर्स याला अर्थात याला नंतर ते मोठं उत्तर देतात की भगवंताची कृपा त्यात हवी असते आणि अनेक अनेक कारण आहेत. तर या भक्तीला जी साधना भक्तीच आहे तिचे मग दोन पैलू होतात, पैलू म्हणण्यापेक्षा दोन स्तर होतात. एक खालचा एक वरचा, एक वैधी आणि एक रागानुगा। वैधी म्हणजे विधीप्रमाणे केली गेलेली आणि राग म्हणजे अनुराग, मराठी राग नाही, मराठी राग म्हणजे क्रोध, संस्कृत राग म्हणजे आसक्ती, अनुराग प्रेम स्नेह। प्रेम जरा वरची गोष्ट आहे, पण अनुराग म्हणजे ऍटलिस्ट कमीत कमी तुम्हाला एका विशिष्ट वस्तूविषयी आस्था निर्माण होते, आसक्ती असते एक प्रकारची। राग राग अनुगा, अनु म्हणजे त्याच्या मागे मागे जाणारा, त्या रागाच्या मागे, आणि गा म्हणजे चाललेला। तर तो राग समोर ठेवून जो माणूस आपली साधना त्याच्या मागे मागे नेतो ती होते रागानुगा भक्ती। जसा कोणी म्हणेल की हा माणूस अतिशय विद्वान आहे आणि मोठा पीएचडी आहे, पण आपण त्याच्या आईवडिलांना विचारलं की काय हो हा लहानपणी शाळेत जाताना रडायचा का, आणि ओ खूप रडायचा, प्रभुपाद अभय चरण यांनी ती मान्य केलं की मी शाळेत जातो म्हणून, आणि वडील ते माझे का जात नाही तू, हो पोट दुखतोय माझं फार, अच्छा ठीक आहे उद्या असेल का, हो उद्या जाईल। शेवटी आईने म्हटलं की तुम्ही याचं वाटोळं करायलाच, ऐकत जाऊ नका याचं, तुम्ही आवडत माझं पोट दुखतंय, अरे कसलं पोट दुखतंय। शेवटी आईने जाऊन एक भडजोरी माणूस आणला एक, आणि तो प्रभुपादांना हात घेऊन शाळेत जायचा, तिकडे थांबायचा, शाळा सुटली घरी येऊन यायचा। प्रभुपाद म्हणाले की जर का माझ्या आईने फोर्स केला नसताना तर वडिलांच्या मी कधी शाळेत गेलो नसतो खरं, म्हणजे कारण मी वडिलांना कधी याचं घशात टाकलं असतं की आज पोट दुखतंय आणि आज डोकं दुखतंय, आज त्रासच होतोय, आज खूपच पाऊस आहे बाहेर। तर हा फोर्स हा सगळ्यांना करायला लागतो। ज्या तुम्हाला लहान मुलं आहेत कोणी सांगितलं की अहो तुम्ही भक्त झालात, तुम्ही आधीपासून भक्त होता का, नाही ना, तुम्ही सगळं काय केलंत ना जगात, मग तुमच्या मुलाला का जबरदस्ती करता, हा दोन वर्षाचा मुलगा आणि तुम्ही बस जप कर की जप मार, लहान मुलं आहे त्याला काय समजतंय, त्याला तुम्ही स्वतंत्रता, त्याला तुम्ही स्वातंत्र्य द्या, त्याला जेवढी आवडेल ना तेवढी आपोआप घेईल तो। त्यावेळी त्यांना प्रश्न विचारता की तुमच्या मुलाला तुम्ही सक्तीने शाळेत घालता का, तर तुम्ही त्यांना विचारलात की तुला शाळेत जायची इच्छा आहे का, तर जा, काय तर नको जाऊस, परीक्षा आहे पण तुझी इच्छा असेल तर ते येणार नको देऊस, असं नाही ना करत तुम्ही, अहो मग शेवटी तोच आम्हाला मारेल थवाडीत आहे की तुम्ही मला अक्कल नव्हती, तुम्ही कारण मला अक्कल दिली तेवढी, त्या सांगायचं की तेच आम्ही इथे वापरतोय। जसं एक भौतिक शिक्षण आहे तसंच हे आध्यात्मिक शिक्षण आहे एक। तर म्हणून इंद्रियांची इच्छा नाहीये की तर काल खूप कीर्तन झालं आणि पाठीत उसण भरले म्हणजे आज सकाळी नाही जप करत, नाही विधी विधी म्हणजे जप केलाच पाहिजे। पण म्हणाल की क्वालिटी जप होत नाही, हा त्या याच्यामध्ये दुसऱ्या एका संभाषणात प्रभुपादांना एकाने भक्तांना म्हटलं की प्रभुपादांना माझी क्वालिटी जप होत नाही, माझा क्वालिटी होत नाही, प्रभू म्हणाले क्वांटिटी किती आहे आधी, त्यामुळे क्वांटिटी म्हणजे सोळा का तुम्ही, आधी क्वांटिटी आधी संख्या क्वालिटी पुढे पाहू आपण, आधी जी संख्या तुमच्याकडनं अपेक्षित आहे ती पूर्ण करा आधी। किमान एक आयुष्य दररोज सोळा माळाप्रमाणे केलं तर आपण सोळा माळा म्हणू कारण आपण प्रभुपादांच्या आश्रयाखाली आहोत, पण संख्यापूर्वक नाम गान नती भी हे गोस्वामी करायचे। महाप्रभू ज्यावेळी चाललेले वृंदावनला त्यावेळी नित्यानंद प्रभू सरम भट्टाचार म्हणाले की तुम्हाला एखादा कमंडलू आणि एखादा तुम्ही नामजप मोजणार, म्हणजे नामजप हे मोजायचंय ते बोटावर मोजायचंय, कशी ती कला मला माहिती नाही अजून, पण महाप्रभू हे आपल्या नाम बोटावरती नामजप मोजायचे, त्यामुळे जो कोणी म्हणेल की काय असं काय देवाचा जप कधी मोजतात काय 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 वस्तू आहे ती, आम्ही आमच्या संप्रदायामध्ये आम्ही अजिबात मोजत नाही, आम्ही आपलं सतत चालू असू द्या, सोहम श्वासोश्वासाकडे नामजप चालू असो आमचा, किती किती फसवणूक करून जा स्वतःची। या कलियुगामध्ये जसं ठराविक म्हणजे समजा एका याच्यावर लिहिलंय की अमुक अमुक वस्तू 150 ml आहे, तरी कधी ती 150 ml नसते ती, जर का आपण अंदाज बंद केली तर किती फसवणूक होईल आपली, म्हणजे ज्या माणसाने फसवणूक करता कामा कधी करता कामा नाहीये त्यात पण फसवणूक व्हायची शक्यता असते। त्यामुळे हे पूर्ण जगत असं आहे आणि आपणही सहज फसू शकतो। आमचे एक भक्त सांगायचे की त्यांना एक माणूस तो म्हणजे सगळं तुमचं मला स्वीकार्य आहे की भक्ती कशी करावी, गीता कशी चांगली आहे वगैरे वगैरे. फक्त हे जप मोजायचं आहे आता जमत नाही बाबा. त्यामुळे हे बा असं कर, तुला मी एक काउंटर देतो, एक क्लिकर. तुला वाटत ना की तू दिवसभर तो जप असतो? हो म्हणे. बसमध्ये, लिफ्टमध्ये, ज्या ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी मी जप करत असतो. त्यामुळे तुम्ही म्हणता 16, पण मला असं वाटतं की माझा भरपूर जप असेल, 16 नसेल कदाचित. तर शेवटी याच्या आग्रहाने त्याने एक दिवस काउंटर ठेवला आणि संध्याकाळी पाहतो तो 108 झाले नव्हते, एक माळ झाली होती, एक माळ. आणि आपलं मन आपलं वाटतं की आमचा तो सतत जप चालू असतो. त्यामुळे ज्या आचार्यांनी आपल्याला हे धडे दिले ते काही त्यांनी नुसतंच आपलं आपली अर्धावी करण्यासाठी केलं नाहीये, आपल्याच कल्याणासाठी हे दिलेले आहेत. म्हणून पुन्हा एकदा साधन भक्ती म्हणजे जी दिव्य सेवा पण इंद्रियांद्वारे केली जाते आणि इंद्रिय आपली अजूनही मलिन, कषायुक्त, भौतिक, जड काय म्हणाल ते तशी सर्व आहेत. तर पहिलं उदाहरण प्रभुपाद देतात, हा क्वालिटी. तर प्रभुपाद म्हणतात की आधी क्वांटिटी करा मग क्वालिटी. रूप गोस्वामी काय म्हणतात की एकदा मी कृष्ण असं एकदा जर मी म्हटलं, माझी इच्छा होती अशी की हजारो हजारो जिव्हा अशा एका बाजूला एक लावलेल्या अशा असल्या पाहिजेत. तुंडे तांडविनी रते वितनुते तुंडावली लब्ध ये, तुंड अवली एक लाईन अशी ओळीने मला जिव्हा हव्यात. तर ज्या जीवांचा गुण करणार काय मी, तर अशा हजारो जीवाने जेव्हा मी नामजप करेन, कर्ण क्रोड कदंबिनी संजायते कर्मेंद्रियानाम सताम कर्मेंद्रियानाम कृतिम, अशा हजारो जीवांनी घेतलं नाम ऐकण्यासाठी मला कोटी कोटी कान पाहिजे, दोन कान पोहणार नाहीत. तर असे कोटी कान पाहिजेत आणि असं जे नाम जप आहे ते एकदा का हा हे दोन अक्षरही कृष्ण कृष्ण वर्ण द्वयी हे दोन वर्ण हे दोन माझ्या अंगात मनात गेले की माझ्या सर्व इंद्रियांच्या कृतींना ते शांत करून टाकतात, मला काही जमतच नाही. जसं एका माणसानं त्यांना मॉर्फिनचं इंजेक्शन दिलं, मॉर्फिन दिलं की तो निश्चिष्ट पडला एकदम. किंवा कोणी अति सूक्ष्म विद्येने कोणाला मोहि घातली अशी झाला तो तिथेच पडला खाली. तर असं माझं होतं, मला या कृष्णामुळे या नाम केल्यामुळे मला काही जमतच नाही पुढे काय करायला. असं आपलं कधी कधी होतं ज्याला त्याला झोप लागते जॉब करताना, इतर वेळ नाही होत कधी असं. मग प्रभू म्हणाले की मला पहा, एक दुर्मिळ अशी गोष्ट ज्यावेळी प्रभूपादांनी स्वतःचं उदाहरण दिलेलं आहे. मी एक वाजता का उठतो आणि ग्रंथ लिहितो, मला कोणी सांगितलंय की ग्रंथालय म्हणून, मला कोणी आज्ञा केली नाहीये, माझ्याने राहत नाही ते. झोपलो 10-10:30 वाजता की 12:30 अशी जाग येते की कधी बसतो आणि आता हे पुस्तकांना हात लावते असं होतं. तर प्रभूपाद म्हणतात की ह्याला म्हणतात क्वालिटी. म्हणजे असं कधी होतं का की उद्या कधी उजाडेल आणि कधी एकदम मी तो नाम जप सुरू करेन आणि शी दिवस संपला आणि मला झोपायचं आहे आता. ओ हो हो, तर याला म्हणतात क्वालिटी. तर अशी आम्ही म्हणू अरे अशी अवस्था कधी येईल आपली, असं नुसतं उसाय सोडून येत नाही ती, आडाओडा करून म्हणजे असं गेट उघडत नाही तर कधी कधी लोक आपले मुठ्ठी एक जाडजूड जीप घेऊन ठाश करून उघडतात ना फोडून. तसं कोणी प्रवेश करत नाही गोवृंदावनामध्ये की तुम्ही एवढ्या मोठ्याने येत आहे आपल्या घोड्यावर गेट उघडा गेट उघडा गेट उघडा आणि तुमच्या भीतीने तर लोक उघडतात, ठीक आहे बाबा ये आतमध्ये. तसं नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत? कारण खरं म्हणजे गुलो किंवा भगवतधामाचे दरवाजेही असे मुली नाहीच आहेत. आपणच त्यात कमी पडू. जसं शुद्ध सोन्याची एक वस्तू आहे, ही समजा शुद्ध सोनं आहे, त्याचे वजन असेल 50 ग्रॅम शुद्ध सोनं आहे, हे आपण असं उचलून भट्टीत टाकलं सगळं वितळेल ते. पण शुद्ध सोनं असेल तर 50 ग्रॅम शुद्ध सोनं हातात मिळेल आपल्याला, आहे की नाही? कारण यात 50 ग्रॅम शुद्ध सोनं आहे. यात समजा 30 ग्रॅम सोनं 20 ग्रॅम कथील पित्तळ असं काही असेल, तुम्ही हे घातलं की बरोबर ते बाकी सगळं जळून जाईल किंवा कमी होईल. तुम्ही 15 वजन केलं की 30 ग्रॅम भरलंय. त्या प्रकारे शुद्ध मन शुद्ध इंद्रिय हे आपण कितीही मोठी वर्गणा केली की आता मला वाटतं की माझं आता शुद्ध झालेलं आहे सर्व काही, तर तुम्हाला त्या भट्टीत टाकलं जाईल. मग त्यातनं पडलं की अरे थोडं कमी झालं की
अजून थोडं शुद्धीकरण बाकी आहे, अजून राहा इथे, अजून थोडं जोडा. एवढं वजन जमीनपर्यंत आत प्रवेशच मिळणार नाही, आपोआपच हे दरवाजे उघडणारच नाहीत ते.
तर त्यामुळे विधी भक्ती म्हणजे काय? फोर्सफुली. आता तर थोडे कर्ण कटू शब्द ऐकायला लागतील. आज सक्तीने केलेली भक्ती, जबरदस्तीने केलेली भक्ती, नियमपूर्वक केलेली भक्ती. तुमचा मंदिरातला टेम्पल कमांडर घंटी अजून ठणा ना नाकून उठवतो तुम्हाला 3:30 वाजता, आणि म्हणता काय 10 मिनिटं झोपलं बरं झालं असतं. किंवा घरी असतात काही गृहस्वामी लोकांकडे पण अशी सोय असते, सोय म्हणा गैरसोय म्हणा. आमचे मिरावडचे भक्त आहेत, त्यांना कोणी इथे टेम्पल कमांडर नाही घरामध्ये, तर ते लोक एकमेकांना फोन करतात सकाळी. एका भक्ताचं काम आहे की 15 भक्तांना सकाळी सकाळी 4:15 फोन करायचा, आणि तो उठेपर्यंत फोन घेईपर्यंत बोलत राहायचं. हीच सेवा, आलटून पालटून ते एकमेकाला असे उठवतात. ही पण फार चांगली गोष्ट आहे, कारण आपल्याला समजलं पाहिजे की भक्ती आपली दिव्य आहे, पण तिला उपयोगात आणण्यासाठी आता आपण ही जड इंद्रिय उपयोगात आणतोय. त्यामुळे काही गोष्टी आपल्या लगेच समजतात की प्रसादा दिव्या लगेच समजतो, हा काय चव याच्यामध्ये, पण त्यात पण आपण थोडा उजळावा करतो की थोडा खारट झाली भाजी, बदलत ठेवायची. म्हणजे आज आपली जड इंद्रिय पुन्हा कार्यरत झाली की नाही मला वांगं अजिबात आवडत नाही, बाजूला काढते महाप्रसाद माहित नाही मला. पण तर अशा प्रकारे जसं एकदा प्रभूंना विचारलं भक्तांनी की एक चैतन्य चरितामध्ये की महाप्रभू आपल्या भक्तांना सांगायचे आणि वाढा आणि वाढा, अरे त्याला ते खीर आवडते त्याला आणखी खीर घाल, किती चांगला आहे नाही गुरु असे बसून अगदी प्रेमाने प्रत्येकाला की त्याला ना रजूला फार हो, त्याला आणखी 4 घाल, तर असे गुरु सगळ्यांना आवडतील. आणि अकंठ आणि महाप्रभू एकेकाच्या ताटामध्ये 5-5 लोक खातील का 5-5 लोकही पूर्ण खाऊ शकणार नाहीत एवढा प्रसाद वाढायचा आहे. आणि आपण म्हणू काय दिवस होते ते ज्यावेळी गुरु इतके चांगले होते, आणि ती खरी तो ते इस्कॉन खरं चांगला होता की अशा रोज मेजवाने व्हायच्या. तर प्रभू म्हणाले की ठीक आहे यात काही वावगं नाहीये, अशा गोष्टी घडतातही, पण हे भक्त कोणत्या गुणवत्तेचे होते? ह्या भक्तांना अमुक एक पदार्थ हा भगवान कृष्णाने आधी आस्वादिलेला आहे, हे कृष्णांचं उच्चिष्ट आहे. तर नुसतं ते महाप्रभू एका ठिकाणी गेले आणि त्यांनी नुसतं त्या एका घरी अद्वैताचार्यांच्या घरी सुंदर आधी मडक्यामध्ये त्या बंगल्या